चीनीमंडी.com पॉडकास्ट।
यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम लवकरच होणार सुरू, अतिरिक्त साठ्याचं इथेनॉलमध्ये रुपांतरित करण्याची योजना। राज्यातील किमान 90 कारखान्यांनी गाळप परवाना मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे। दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि औरंगाबाद भागातील साखर कारखानदारांनी काम सुरू न करण्याचा निर्णय घेतलेल्या यंदाच्या हंगामात साखर इथेनॉलमध्ये रुपांतरित होण्याची शक्यता आहे। वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष भैरवनाथ बी ठोंबरे म्हणाले की मराठवाड्यातील 47 कारखान्यांमध्ये किमान 30 ते 32 कारखाने इथेनॉल तयार करण्यासाठी त्यांचं डिस्टिलरी युनिट चालवतील। 2018 हंगामातील 11.43 क्षेत्राच्या तुलनेत 2019 महाराष्ट्रात ऊस क्षेत्राचं 8.43 लाख हेक्टर नोंद झाली होती। 2018 मराठवाड्यात क्षेत्रफळ 2.55 LH ते 2019 1.52 LH पर्यंत वाढलं आहे। त्याचप्रमाणे सोलापूर, अहमदनगर आणि पुणेमध्ये ऊस क्षेत्रात घट झाली आहे। उसाच्या कमतरतेमुळे मराठवाड्यातील कारखान्यांनी आपलं कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता, असा अंदाज आहे की या हंगामात या प्रदेशातील 47 कारखान्यांपैकी केवळ 10 कारखान्यांनी काम सुरू केलं आहे। तथापि साखरेपासून इथेनॉल उत्पादनाला सरकारनं गती दिल्यामुळे या उद्योगाचा आत्मविश्वास वाढत आहे। अनेक कारखानदार आता साखरेला इथेनॉलमध्ये रुपांतरित करण्याचा पर्याय निवडतात। साखर साठा स्थिर राहू देण्याऐवजी कारखाने इथेनॉलमध्ये रुपांतरित करतील आणि तेलाच्या कंपन्यांना प्रति लिटर 60 रुपये दरानं विक्री करतील, असं ठोंबरे म्हणाले। तसंच असं रुपांतरण करण्यासाठी साखर आयुक्तांकडून परवानगी किंवा गाळप परवान्याची आवश्यकता भासणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं। आजपर्यंत किमान 165 कारखान्यांनी गाळप परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन सिस्टीममध्ये लॉग इन केलं असून 90 कारखान्यांनी राज्यात ते मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। कारखान्यांमध्ये इथेनॉल तयार करण्यासाठी 20% गुळाबरोबर 80% साखरेच्या मिश्रणावर प्रक्रिया करावी लागेल, असं ठोंबरे यांनी सांगितलं। ते म्हणाले, आम्ही हंगामात कारखान्यांकडून आवश्यक प्रमाणात गूळ खरेदी करून तो इथेनॉल तयार करण्यासाठी वापरू। बॅक टू बॅक बंपर पिकामुळे देशाच्या आगामी 2019-20 हंगामात 145 लाख टनापेक्षा जास्त साठा आहे। गेल्या काही दिवसात साखरेचे दर प्रति क्विंटल 100 ते 120 रुपयांनी वाढले आहेत, तर कारखानदार आणि व्यापाऱ्यांनी सातत्यानं दर वाढण्याची शक्यता फेटाळून लावली आहे। बॉम्बे शुगर मर्चंट्स असोसिएशनचे सचिव मुकेश कुवडिया म्हणाले की ऑगस्ट कोटा कमी असल्यामुळे सध्याची कारखान्याची किंमत 3,200 ते 3,240 रुपये प्रति क्विंटल आहे। अशी अपेक्षा होती की सरकार 20 ते 21 लाख टन निर्यात कोटा परवानगी देईल, पण फक्त 19.5 लाख टन कोट्याला परवानगी देण्यात आली, यामुळे किमती वाढल्या आहेत, असं ते म्हणाले।